मित्रांनो, इंटेल हा फक्त एक चिप निर्माता नाही, तर तो तुमच्या संगणकाचा मेंदू आहे. 1968 सुरू झालेला हा प्रवास 1971 पहिल्या मायक्रोप्रोसेसरपासून ते आजच्या ए आय एक्सेलरेटर्सपर्यंत पोचलाय. लिप बुतान यांच्या नेतृत्वाखाली इंटेल पुन्हा एकदा आपलं साम्राज्य मजबूत करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी हे एक नवसंधीचं दार आहे, कारण पुढच्या दशकात चिप बनवणं हेच सोनं खणण्यासारखं आहे.